नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः ॐ अग्निश्च मे घर्मश्च मेऽर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्व मे श्वमेधश्च मे पृथिवी च मे दितिश्च मे दितिश्च मे द्यौश्च मे शक्वरिरङ्गुलयो दिशश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् रूक्ष मे साम च मे स्तोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मरुतुश्च मे व्रतम् च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पेताम् गर्भाश्च मे वत्साश्च मे त्रविश्च मे त्र्यवी च मे दित्यवाच मे दित्यौ हि च मे पञ्चाविश्च मे पञ्चावी च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्सा च मे तुर्यवाच मे तुर्यौ हि च मे पष्टवाच मे पष्टौ हि च म उक्षा च मे वशा च मृषभश्च मे वेहश्च मे नङ्वाञ्च मे धेनुश्च म आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पताम् अपानो यज्ञेन कल्पताम् व्यानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पताम् श्रोत्रम् यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाक् यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम्
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त सौभाग्यवती रेवती ताईलेमय आपल्याला आज सांगणार आहे.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. स्वामीजींचा दरबार म्हणजे वैकुंठ नायकाचा दरबार. तिथे जाण्यासाठी आमची पावले रात्रंदिवस सहजच वळत होती. कुठली तारीख कुठला वार कशाचेही भान राहत नसे. अशाच एका दिवशी मी स्वामीजींच्या दर्शनास गेले होते. सकाळची वेळ होती. स्वामीजींचे स्वभावगत प्रकृतीविषयीचे काही बोलणे सुरू होते. मी त्यांना म्हणाले मला किती चटकन राग येतो. स्वामीजी म्हणाले अगं ते तर आहे पण राग जातोही चटकन हे बरे आहे. केंद्रात श्रवणाने आपले दोष आपल्या लक्षात येऊ लागतात. संतांच्या सहवासात आपली प्रकृती आपल्या लक्षात येते. साधनेची गोडी लागते तसेच प्रकृतीगत दोषही लक्षात येऊ लागतात. ही पहिली पायरी आहे. याही पुढे जायचे असते. प्रकृतीगत दोषांना कमी करणे महत्वाचे. मी मन लावून ऐकत होते. खोलीच्या दरवाजात सरला आई मागे कधी येऊन उभ्या राहिल्या हे मला कळलेच नाही. अधूनमधून मी बोलताना ठसकत होते. त्या दोघांचेही लक्षात आले. स्वामींनी मला विचारले तुला खोकला का येतोय ते सांग. आईने विचारले सर्दी झाली आहे काय. मी म्हणाले नाही सर्दी नाही पण मधूनच ठसका येतोय. स्वामीजींनी विचारले काय खाल्लेस ते सांग. मी आठवू लागले. माझी चोरी पकडली गेली होती. मी घाबरत सांगू लागले तसं फारसं वेगळं असं काही नाही पण मी आणि अंजू ध्यानासाठी एकत्र आलो की थोडेसे वेफर्स खातो अधून मधून. आईने विचारले वेफर्स तुला आवडतात का. मी म्हणाले हो तिलाही आवडतात म्हणून दोघीही खातो आम्ही. स्वामीजी मान हलवत म्हणाले हा पण त्यानेच तुला खोकला येतोय. साधनेसाठी म्हणून जमता आणि वेफर्स खात बसता. वेफर्स खाण्याची साधना दिसते तुमची. ते दोघेही हसू लागले. मी संकोचून बसून राहिले. मनात आले अंजू सुटली स्वामीजींच्या नजरेतून. इतक्यात स्वामीजी म्हणाले साधना जास्त करावी वेफर्स कधीतरीच खावेत. तसे अंजूलाही सांग. त्यातल्या त्यात मला हायसं वाटलं की मी एकटी नाही. अंजूचेही नाव घेतले होते स्वामीजींनी. आई वडिलांपुढे मुले जशी सहज प्रेमाने राहतात त्यांना शिस्त लावली जाते तसे आमचे त्या दोघांशी नाते होते. स्वामीजी पुढे म्हणाले आपण काय कसे खातो याचा आपल्या शरीरावर मनावर सूक्ष्मपणे परिणाम होत राहतो. वेफर्सचे तेल चांगले नसणार त्याने खोकला येतो. शक्यतोवर घरचे खावे, चांगल्या संस्काराचे अन्न खावे. स्वामीजींच्या या वाक्याचा साक्षात प्रत्यय लगतच्या काही दिवसातच मला आला. पुढील आठवड्यातील गोष्ट. दुपारी स्वामीजी जेवत होते. आईने मलाही फुलका खाण्याचा आग्रह केला. माझी जेवणाची वेळ झालीच होती. त्यांनी मला एक ताटली दिली, त्यात गरम फुलका आणि भाजी वाढली. पहिला घास मी खाल्ला, अतिशय रुचकर, अगदी प्रसादासारखा वाटला. मी तृप्ततेने फुलकी संपवली. नंतर मनात विचार तरळून गेला की उरलेले घरी जाऊन जेवूया. मग मी उठले, त्या दोघांचे दर्शन घेऊन घरी आले. आश्चर्य म्हणजे त्यानंतर मला 3-4 तास अजिबात भूक लागली नाही. अत्यंत शांत आणि तृप्त वाटत होते. एका फुलक्याने पोट कसे भरावे याचे आश्चर्य मी करत होते. त्यानंतर एकदा स्वामीजींकडे गेले तेव्हा मी त्यांना माझा हा अनुभव सांगितला. तेव्हा स्वामीजी अर्थपूर्ण हसले. सरलाताईंच्या सद्भावनेने शांती उतरते अन्नात, त्यामुळे ते थोडेसे खाल्लेलेही पुरते, स्वामीजी मला म्हणाले. खरंच आहे, सरलाताई म्हणजे जणू अन्नपूर्णेचा अवतारच. संतांच्या घरच्या अन्नाला तुष्टीपुष्टी असते हे मला त्यावेळेला जाणवले. एम ए नंतर माझे एमफिलचे शिक्षण सुरू होते. शेवटच्या वर्षांची गोष्ट. एकदा थोड्याशा दुःखी मनस्थितीत मी स्वामीजींकडे गेले. माझा पडलेला चेहरा पाहून आईने विचारले, का ग तुझा चेहरा पडलाय आज? मी त्यांना म्हणाले, आरक्षणामुळे आम्हाला आता लेक्चररशिप मिळणे कठीण होणार आहे. आई म्हणाल्या, असं होय, त्याचं इतकं वाईट वाटतंय तुला. इतक्यात तिथे स्वामीजी आले. नोकरीसाठी लायकी असूनही आपली संधी डावलण्यात येत आहे याबद्दलची थोडी कटुता माझ्या बोलण्यात आली. ते ऐकून स्वामीजी म्हणाले, असा दृष्टिकोन असू नये. खूप शिकलो सवरलो तरी प्रत्येकाला नोकरी मिळतेच याची शाश्वती नाही. पिढ्यानी पिढ्या, शतकानुशतके समाजातील ज्या घटकांवर अन्याय झाला आहे त्यांची उपेक्षा झाली आहे त्याची भरपाई काळच करत आहे आज. या गोष्टींनी आपण आपले मन कलुषित करू नये. नंतर आईंनी माझी समजूत काढली, वाईट वाटून घेऊ नकोस, जे होईल ते ठीकच होईल. काही काळातच माझे एमफिल पूर्ण झाले. कॉलेजमधील सर आणि मॅडम PhD साठी प्रवेश घे असा आग्रह करू लागले, पण माझा निर्णय होईना. स्वामीजींनाही समजताच ते म्हणाले, आता नको पुढचे शिक्षण, मिलींच्या कामाचा व्याप वाढत चालला आहे, तो तू सांभाळ, जबाबदाऱ्यांकडे लक्ष देण्याची आता गरज आहे. माझ्या लक्षात येईना कुठल्या जबाबदाऱ्या वाढल्यात ते, पण आईंच्या बोलण्यातून ते मला समजले. त्या म्हणाल्या, आता त्याची केंद्राची कामे वाढली आहेत, मिलींना ध्यानाला घरी वेळ दे, घरची कामे तूच बघ, शिवाय तुमच्या घरात बरीच वृद्ध मंडळी आहेत त्यांच्याकडेही बघावे लागते, त्यांच्या आजारपणातही काळजी घ्यावी लागतेच तुला. तू आपली कामे आपणच करायची असतात ना. त्या दोघांच्या सहज बोलण्यातून आमच्या सारख्यांच्या जीवनाच्या रस्त्याला चांगली कलाटणी मिळत असे. केंद्रात एकदा दुपारी कपाटांची स्वच्छता चालू होती. विलासदादा जातीने हे काम करत होता. त्या कपाटात काही चादरी, शाली, ज्ञानोबांची वस्त्रे असे काही ठेवलेले होते. वीणाताईने जीर्ण झालेली, खूप वापरलेली अशी ज्ञानोबांची वस्त्रे बाजूला काढली होती. ती वस्त्रे कुणी कुणी साधकांनी प्रसाद म्हणून घरी नेली. नंतर विलासदादा म्हणाला, आता ज्ञानेश्वर महाराजांसाठी काही वस्त्रे करायला हवीत. मी 1-2 वस्त्रे करीन असे विलासदादाला म्हणाले. त्याप्रमाणे भरतकाम करून 1 वस्त्र तयार केले. तेच वस्त्र घेऊन मी स्वामीजींना आणि आईंना दाखवायला नेले. विलासदादा ते वस्त्र केंद्रातील बाहेरील ज्ञानोबांना घालणार आहे असे मला म्हणाला होता. बाहेरच्या ज्ञानोबांची वस्त्रे आता कमी झाली आहेत अशी त्याची सूचना होती. मी ते वस्त्र घेऊन स्वामीजींच्या घरात गेले. स्वामीजी देवघरात त्यांच्या कॉटोवर बसलेले होते. मी माझ्या हातातील वस्त्र त्यांना दाखवत होते. इतक्यात सरला आई देवाची उपकरणी घेऊन तेथे आल्या. ती उपकरणी त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या दिवारे शेजारी ठेवली. मी म्हणाले, स्वामीजी हे वस्त्र ज्ञानोबांसाठी आणले आहे. त्यांना खूप आनंद झाला. ते पटकन उठले. दोन्ही हातात त्यांनी वस्त्र घेतले. ते उलगडलेले वस्त्र माऊलींच्या दोन्ही खांद्यावरून पांघरले. नंतर ते नीट केले आणि मोठ्या प्रेमाने माऊलींकडे पाहू लागले. सरलाई पण वस्त्र पाहू लागल्या. जवळ जाऊन त्यांनी भरतकाम बघितले. म्हणाल्या, छान केले आहेस भरतकाम. आबोली रंगाचे ते रेशमी वस्त्र स्वामीजींना आवडलेले दिसत होते. आबोली रंग त्यांना आवडत असेल तर नकळे, पण हे नक्की की ज्ञानोबांना घातलेली झळपळीत वस्त्रे त्यांना फार भावत. उन्हाळ्यात ज्ञानोबांना साधी सुती वस्त्रे घालण्यास सांगत, तर हिवाळ्यात त्यांच्या अंगावर लोकरीची साल आणि फेटा स्वतः हाताने घालत असत. त्यांच्या दृष्टीने देवाऱ्यातील माऊली म्हणजे केवळ मूर्ती नव्हती, तर अभिव्यक्त झालेले चैतन्य तेथे वास करून राहिलेले होते. स्वामीजी त्यावेळी एका वेगळ्याच भावात असावेत ते माझ्या लक्षात आले नाही, पण आईंच्या मात्र ते लक्षात आले होते. इतक्यात मी स्वामीजींना म्हणाले, हे वस्त्र बाहेरील ज्ञानोबांसाठी केले आहे. माझे शब्द त्यांच्या कानावर पडले, मात्र त्यांच्या हसऱ्या प्रसन्न चेहऱ्यावर एकदम गंभीर छटा पसरली. हे भावांतरण आईंनी तात्काळ जाणले. स्वामीजींनी ते वस्त्र ज्ञानोबांच्या अंगावरून हळूच काढले. असे ज्ञानोबांच्या अंगावरून वस्त्र काढणे म्हणजे त्यांच्या भक्त हृदयाला अनंत यातना देण्यासारखे होते. आई एकदम पुढे आल्या. ते वस्त्र त्यांनी हातात घेतले, त्याची घडी केली. राहू दे ते वस्त्र तिथेच, एवढे ओठावरील वाक्यही विलास दादाच्या भीतीने मला म्हणवे ना. माझी मोठीच मानसिक कुचंबणा झाली. थरथरत्या हाताने मी ते वस्त्र परत घेतले. स्वामीजींनी काकांची काही चौकशी केली आणि मग ते बाहेरील खोलीत गेले. सरलाताईंना माझी परिस्थिती ओळखली. माझे कशातच लक्ष लागेना. त्या मला म्हणाल्या, कुठल्याही ज्ञानोबांना वस्त्र घातले म्हणून कोठे बिघडते. माझ्या डोळ्यातील तरळणारे पाणी बघून त्या माझी समजूत घालू लागल्या. नंतर मला वाटून गेले, विलास दादा आतील ज्ञानोबांना वस्त्र घातले म्हणून रागवला नसता काही. ते वस्त्र तेथेच आत माऊलींच्या अंगावर राहायला हवे होते, पण आता वेळ निघून गेली होती. स्वामीजींना मी दुखावले आहे याची जाणीव माझ्या मनाला दुःख देत राहिली. या प्रसंगाची सुटपूट मनाला कायमची लागली. आईंना मी यातील काही सांगू शकले असते तरी माझी सुटपूट कमी झाली असती. स्वामीजींबरोबर वागताना मी बेसावध राहिल्याने त्यांनाही त्याचा त्रास झाला असावा आणि मलाही चटका बसला. स्वामीजींबरोबर राहताना अत्यंत संवेदनाशील हृदयाने राहणे गरजेचे आहे हे माझ्या लक्षात आले. आज स्वामी मकरंदनाथ आणि मधुराताईच्या समोर हा प्रसंग सांगून मी क्षमा मागते. आज ओठी असे शब्द येतात, नाठाळ हो जरी मी करी न तव भजना, प्रसन्न व्हा स्वामी तुझे ठाई हीच प्रार्थना. अपराधी खरी मी परी स्वीकारा वंदना, क्षमस्व बा प्रभुरे करते तव याचना. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.
हरि हरि.
श्रीराम. सर्वसाधकांना नम्र विनंती आहे, पण जास्तीत जास्त पुढे सरकून द्या.
सद्भक्त सौ रेवती ताईच आजचं मनोगत, त्याच्या शेवटी काही कन्फेशन वजा असं ती बोलली. कधी कधी सहजगत्या असं काहीतरी घडून जातं, त्याची कायमची टोचणी तिला लागली असं दिसतंय. पण ती टोचणी आता तिने काढून टाकावी असं मी म्हणतो. याचं कारण खरं म्हणजे तेव्हाच लक्षात तिच्या आलेलं आहे त्यामुळे आता त्याच्या संबंधी फार टोचणी कायमची लावून नको धरायला. एक व्यक्ती कोणीही व्यक्ती चुकत सुधारत अशीच पुढे जात असते. तिने वेफर्स खाणं बंद केलं असेल समजा त्या प्रसंगानंतर तर किती चांगलं झालं असेल. किंवा कमी केलं असेल, रोज खात नसेल, असं काही कोणतं कुठंतरी भरून काढावं म्हणजे झालं. तसंच तिने जे लिहिलं की आपल्याबरोबर अंजू होती हे तिने स्वामीजींना सांगितलं. मी एकटी खात नाही तर अंजू खाते आणि अंजूचंही चुकलं हे तिला कळलं. हे मला फार आवडलं आणि अंजू खाते हेही स्वामीजींना कळलं म्हणजे मग दोघीही सुधारण्यासाठी मदत होईल असं व्यापक दृष्टिकोन. तसंच अजून एक कळलं की आता जबाबदाऱ्या वाढल्यात. तिला कळेना की कोणत्या जबाबदाऱ्या वाढल्यात. आता केंद्राच्या जबाबदाऱ्या हळूहळू वाढत आहेत. मिलिंदला केंद्रामध्ये काम करायला लागेल त्यामुळे घरात सगळी कामं आता तूच करत जा असं स्वामीजींनी सांगून तिने एक मोठंच गुपित प्रगट केलं. मिलिंद घरी काय काय कामं करत होता. मला आवडलं हे मनोगत बरं का. गुळवणी महाराजांनी लिहिलेल्या पत्रात वाचले अजपा संकल्प करून सोहमचा जप करावा. हा पंखा कमी करता येईल का जरा किंवा बंद केला तरी चालेल. बहुतेक एसी चालू झालाय का काही कळत नाहीये. थोडा कमी कर फार तर. अजपा संकल्प करून सोहमचा जप करावा. अजपा म्हणजे काय. सोहमचा जप म्हणजे त्याच्या अर्थाचे पुन्हा पुन्हा अनुसंधान ठेवणे असाच आहे ना. कारण सोहम हा मंत्र असून त्याच्या शब्दाचा जप करू नये असेही वाचण्यात आले होते. स्वामीजी या पत्रातील वरील वाक्यात सोहम अनुसंधानाची काही युक्ती भरलेली आहे असे जाणवले म्हणून हा प्रश्न विचारला आहे. योग्य वाटल्यास कृपया मार्गदर्शन करावे ही आपल्या चरणी प्रार्थना. गुळवणी महाराजांनी लिहिलेल्या एका पत्रातून ते पत्र मलाही नुकतंच हातात पडलं. कोणीतरी व्हॉट्सअपवर पाठवलं. मी ते वाचून दाखवतो. आपल्या सगळ्यांना फार आनंद होईल ते ऐकून. वर त्यांनी श्री गुरु शरणम असं म्हटलेलं आहे. सप्रेम आशीर्वाद विशेष. माझे मित्र श्री शंकरराव आजेगावकर यांना श्री गुरु महाराजांनी दिनचर्या लिहून दिली होती ती अशी. असं म्हणून महाराजांनी एक दिनचर्या लिहिलेली आहे, लिहून कळवलेली आहे. प्रातःकाळी उठून चूळ टाकून आचमन करून प्रातस्मरण म्हणून अजपा संकल्प करून सोहम जप करावा असं महाराज म्हणतात सकाळी उठल्याबरोबर बरं का. चार दिवसाचे अंतराने बस्ती धोती नेती करावी. म्हणजे बस्ती केल्यावर चार दिवसांनी धोती आणि चार दिवसांनी नेती त्याच्यानंतर चार दिवसांनी परत बस्ती करावी असं महाराजांनी म्हटलेलं आहे. नंतर स्नान केल्यावर मानस पूजा, बघा स्नान केल्यावर मानस पूजा, जप अभ्यास करावा, गुरुचरित्र वाचून यथाशक्ती प्रदक्षिणा कराव्या, भोजन झाल्यावर ग्रंथ वाचावे, मध्ये मध्ये सवड मिळेल तेव्हा श्री गुरुदेव दत्त असे नामोच्चारण करावे, सायंकाळी मानस पूजा जप अभ्यास करून पंचपदी भजून पंचपदी भजन शेजारतीपर्यंत करून कर्म समर्पण करून निजेपर्यंत नामस्मरण करीत असावे. सर्व काळ मी असंग, कुटस्थ, साक्षी, निर्विकार, ब्रह्म आहे अशी पुन्हा पुन्हा भावना करावी. त्रिविध ताप, दुःख किंवा कोणी छळ केल्यास विषाद मानू नये, मी कर्मफळ भोगीत आहे असा विचार करावा. जडभार देवावर घालू नये असे वागावे. याप्रमाणे दिनचर्या ठेवण्याचा प्रयत्न करावा, कळावे हे आशीर्वाद आपला वाद गुळवणी अशी खाली त्यांनी सही केलेली आहे. हे पत्र यांच्याही वाचनात आलं असणार त्यामुळे त्यांनी विचारलेलं आहे की अजपा, संकल्प करून सोहमचा जप करावा असं महाराजांनी म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की आपण अजपा म्हणजे प्रत्यक्ष मुखानी केला जाणारा जप त्याला जप असं म्हणतात, वैखरीनी केला जाणारा, आणि जो वैखरी शिवाय होतो त्याला अजपा असं म्हणतात. समर्थ म्हणतात उच्चारे वीण जे शब्द ते जाणावे सहज शब्द, प्रत्यया येती परंतु नाद काहीच नाही. हा जो अजपा आहे हा अजपा सोहम या शब्दाच्या योगाने श्वासावर ज्याला त्याला अनुभवाला येतो हा उच्चाराशिवाय शब्द आहे. सकाळी उठल्यानंतर त्यांनी काय म्हटलंय, चुळा टाकून दिल्यानंतर मग अजपा संकल्प करून, म्हणजे प्रत्यक्ष मुखानी मी जप करणार नाही, तो परमात्माच मी आहे असा अप्रत्यक्ष जप, अजपा संकल्प म्हणजे असा अप्रत्यक्ष जपाचा संकल्प करावा आणि सोहमचा जप करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. एका ठिकाणी समर्थांनी असं म्हटलेलं आहे की सोहम महावाक्य उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलिला असं समर्थांनी म्हटलेलं आहे. त्याचा जप करिता वृथा सीनची होये असं समर्थ दासबोधामध्ये म्हणतात. महावाक्याचा जो उपदेश आहे त्याचा जप करू नये, म्हणजे अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य आहे, तर अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी असं जप करू नये. त्यातल्या त्यात जे महावाक्य आहे ज्याचा जप होऊ शकतो ते अहम ब्रह्मास्मी हेच आहे. समर्थ असं म्हणतात तेथीचा तो विचारची केला पाहिजे साधके, नुसता जप केल्याने क्षीण होईल, पण मी म्हणजे कोण, मी देह की मन की बुद्धी का देह मन बुद्धीच्या पलीकडची शुद्ध जाणीव हे माझं स्वरूप आहे, ही शुद्ध जाणीव ही ब्रह्म आहे, ती अक्षर अविनाशी निर्गुण निराकार जाणीव स्वरूप आनंद स्वरूप अशी आहे असं समजून घ्यावं, त्याचं जप करू नये असं समर्थांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे. हा जो सोहम शब्द आहे हा सोहम शब्द काही जशी महावाक्य आहेत तशी महावाक्य गौण महावाक्य म्हणून काही वाक्य आहेत त्याच्यातलं हे एक सोहम हंसहा हे महावाक्य आहे. चार जी महावाक्य आहेत त्याच्यात सोहम सहा हे महावाक्य नाही. याचं कारण ते उपदेशात्मक नाही. अहम ब्रह्मास्मी हेही गौण महावाक्य सांगितलेलं आहे. सद्गुरूंचा उपदेश अयम आत्मा ब्रह्म असं आहे आणि ते महावाक्य म्हटलं जातं. तत्त्वमसी अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म आणि सर्वम खलविदम ब्रह्म ही महावाक्य आहेत. याचा जप करू नये असं म्हटलेलं आहे. तरी देखील अहम ब्रह्मास्मी याचा विचार करायला पाहिजे, प्रज्ञानम ब्रह्म याचा विचार करायला पाहिजे, तत्त्वमसी याचा विचार करायला पाहिजे, सर्वम खलविदम ब्रह्म याचा विचार किंवा चिंतन करायला पाहिजे. जी चार मुख्य महावाक्य आहेत तर ती जपस्वरूपात करू नयेत किंवा करण्यात अर्थ नाही असं समर्थांनी म्हटलेलं आहे. याचं कारण एक सद्गुरूंनी शिष्याला केलेला उपदेश आहे तत्त्वमसी. या तत्त्वमसी या महावाक्याचं जप काय करणार? जो शिष्याच्या अंतर्यामी निघालेलं स्फुरण नाहीये तर त्याला केलेला उपदेश आहे. ते परमात्मा तत्वच तू आहेस. प्रज्ञानम ब्रह्म हे जे महावाक्य आहे, आपलं जे ज्ञान आहे इंद्रियांच्या ठिकाणी असणारं ज्ञान आणि अंतर इंद्रियांच्या ठिकाणी असणारं ज्ञान म्हणजे मन बुद्धी चित्त अंतःकरण ज्या ज्ञानाला वागवतात ते ज्ञान आणि ते ज्ञान ज्या मुख्य ज्ञानाने प्रभावित होतं मन ज्या मुख्य ज्ञानाच्या योगाने चिंतन करायला समर्थ होतं चित्त चिंतन करायला समर्थ होतं मन विचार करायला समर्थ होतं बुद्धी तर्क लढवायला समर्थ होते त्यामुळे मनात बुद्धीत असलेलं जे ज्ञान आहे त्याच्यापेक्षाही पलीकडे एक ज्ञान आहे ते ज्ञान स्वरूपाचं ज्ञान आहे आत्मविषयक ज्ञान आहे आणि ते ज्ञान म्हणजे प्रज्ञान हे ब्रह्मच आहे. याचा जप होऊ शकत नाही. सर्वम खलविदम ब्रह्म याचा जप होऊ शकत नाही. अयम आत्मा ब्रह्म हेही उपदेशात्मक महावाक्य आहे याचा जप होऊ शकत नाही. आणि अहम ब्रह्मास्मी हे जे महावाक्य आहे हे उप असं म्हटलं जातं शिष्याचं प्रत्युत्तर असणारं प्रतिसाद असणारं महावाक्य आहे याचाही तसा जप करण्यात अर्थ नाही असं समर्थांनी दासबोधामध्ये म्हटलेलं आहे. मात्र सोहमबद्दल किंवा अजपाबद्दल त्यांनी समासच लिहिलेला आहे. त्यामुळे अजपा जप करू नये असं समर्थांनी म्हटलेलं नाहीये. जे महावाक्य आणि त्याचा जप करू नये उलट हा अजपा म्हणजे मुद्दामून न करता सहज होणारा जप आहे. एकांती मौन धरून बैसे सावध पाहता कैसे भासे सोहम सोहम ऐसे शब्द होती. उच्चारे वीण शब्द ते जाणावे सहज शब्द प्रत्यय येती परंतु नाद काहीच नाही. धरिता सो सांडिता हम अखंड चाल सोहम सोहम. त्यामुळे हा जप नाहीये तर सहज चाललेल्या या शब्दाकडे लक्ष देणं आहे. त्याला अजपा जप असं म्हणतात. म्हणजे प्रत्यक्षात न करता झालेला जप. त्यामुळे महावाक्य उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलिला या समर्थांच्या वचनाशी अजपा जप या शब्दाचा विरोध होत नाही. बरोबर वाटतंय तुम्हाला? याचा विरोध होत नाही. उलट तो सहज चाललेला आहे. जर अहम ब्रह्मास्मी असा जप केला तर महावाक्याचा जप केल्यासारखं होतं. महावाक्याचा विचार करणं चिंतन करणं आणि चिंतनानी तद्रूपता प्राप्त करणं असा उपाय सांगितलेला आहे. तरी देखील तुम्हाला सांगतो की काही संप्रदायांमध्ये ओम हंसहा ओम हंसहा काही संप्रदायांमध्ये सोहमची साधना सांगणाऱ्या असा जप सांगितलेला आहे. आपल्या देशामध्ये इतके विविध संप्रदाय आहेत. ओम सोहम सहा असाही जप सांगितलेला आहे काही काही संप्रदायांमध्ये. आणि जेव्हा मी ध्यानाविषयी तुम्हाला सांगत होतो, काही प्रवचनं झाली एक वर्षापूर्वी अंदाजे, तर त्याच्यामध्ये हे या साधनाही मी तुमच्याकडून करून घेतलेल्या होत्या. जरी आपल्या संप्रदायामध्ये नसल्या तरी देखील मुखानी देखील असा जप आणि त्याचा एक विधी सांगितलेला आहे शास्त्रोक्त. कोल्हटकरांनी जे भारतीय मानसशास्त्र अर्थात काय पतंजलीच्या योगसूत्रावर जो विश्लेषणात्मक ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्या शेवटी त्यांनी केवलानंद सरस्वती प्राज्ञपाठ शाळेच्या केवलानंद सरस्वतींच्या कडून संग्राह्य असणारे जुन्या पोथ्या त्यांना मिळाल्या आणि त्याच्यामध्ये सोहमचा जप कसा करावा याचा एक विधी सांगितलेला होता तोही मी तुम्हाला इथं. तर असं या प्राचीन काळापासून सोहमचा जप सोहम सहा असा जप करण्याचीही प्रथा आहे. मात्र समर्थ असं म्हणतात की नुसता जप करून होणार नाही, त्याचा विचार करायला पाहिजे. आता महाराजांनी गोळवणी महाराजांनी जे पत्र लिहिले त्याची वैशिष्ट्य बघा. ते हा दिनक्रम मी सांगतो आहे अशा भावनेने सांगत नाहीत, म्हणजे उपदेश करायची देखील कशी पद्धत आहे बघा त्यांची. ते असं म्हणतात की माझ्या गुरुदेवांनी जो दिनक्रम सांगितला तो मी तुम्हाला कळवीत आहे असं म्हणतात. जे किती एखादं बोलणं चालणं लिहिणं कसं उंचीवर जाऊ शकतं, त्यांना असंही म्हणता आलं असतं गुरुदेवांचं पत्र आलेलं आहे आणि ते माहीत आहे, आता असं करावं अशा प्रकारे दिनक्रम असावा असं स्वतःही कळू शकले असते. पण तसं न करता स्वतःकडे न घेता त्यांनी अप्रत्यक्ष रीतीने सांगितलं आणि अजपाचा संकल्प करून अजपा जपाचा संकल्प करून काय आहे अजपा संकल्प करून सोहम जप करावा असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या श्वासावर थोड्या वेळ लक्ष ठेवावं, हा अजपा करावा. याचा अर्थ मुखानी सोहम सोहम म्हणायचं नाहीये असंच महाराज म्हणतायत. महाराजांचे सद्गुरू म्हणतायत, ते महाराज कळवतायत आणि श्वासावरच अर्थात सोहम करायला सांगितलेलं आहे. आता या पत्रावरून एवढं कळत नाहीये ज्यांना पाठवलेलं आहे हे पत्र, तर ते कदाचित त्यांना एवढ्या सगळ्या खुणा माहीत असतील म्हणून महाराजांनी याच्यापेक्षा अधिक काही कळवलं नसेल की हा सोहमचा जप कसा करावा इत्यादी. पण हे पत्र वाचून लक्षात येतं की किती पवित्रता असा अभ्यास करणाऱ्याच्या ठिकाणी निर्माण होईल. सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व काळ मी असंग कुटस्थ, कुटस्थ म्हणजे आत गुप्त रूपाने असणारा, साक्षी निर्विकार ब्रह्म आहे अशी पुन्हा पुन्हा भावना दिवसातून अनेक वेळेला वारंवार करावी असं म्हटलेलं आहे. आणि त्रिविध ताप दुःख म्हणजे अधिभौतिक आध्यात्मिक आणि अधिदैविक असे जे त्रिविध ताप आहेत त्याचं दुःख मानू नये. अधिभौतिक ताप आध्यात्मिक ताप आणि अधिदैविक ताप दैवयोगाने प्राप्त झालेल्या अडचणीच्या गोष्टी, निसर्गामुळे निर्माण झालेल्या अडचणीच्या गोष्टी आणि त्याच्या व्यतिरिक्त शरीरालाच झालेली दुःख आजारपण इत्यादी, तर ही सगळी आपल्या कर्माची फळं आपण भोगत आहोत. कोणी दुःख किंवा छळ केल्यास ही विषाद मानू नये असं म्हटलेलं आहे. मी कर्मफळ भोगतो आहे म्हणजे अडचणीच्या प्रसंगी देखील दुसऱ्याला दोष न देता मी माझ्याच कर्माचं कोणत्या तरी कर्माचं फळ भोगतो आहे अशी भावना ठेवावी असं महाराज म्हणतात. यामुळे कर्मबंधातून मुक्त होते व्यक्ती. मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर तशा तऱ्हेने ये अभिजित एक अभंग म्हणणं. सोहमचा जप म्हणजे त्याच्या अर्थाचं पुन्हा पुन्हा अनुसंधान ठेवणं हेच आहे. पण जप म्हणजे तो अजपा आहे असंच महाराजांनी म्हटलेलं आहे. याचा अर्थ तो श्वासावरच करावा, मुद्दाम होऊन नाही. सहज चाललेल्या या श्वासाकडे लक्ष द्यावं तो जप होतो.
मग मनी वाटे गुरु रूप हो सद्गुरु सी आळवावे श्री गुरु सी आळवावे मग मनी वाटे गुरु रूप हो सद्गुरु सी आळवावे श्री गुरु सी आळवावे सद्गुरु बैसता सहजासनी सहजासन म्या भावे हो सहजासन म्या भावे सद्गुरु चालता चरण होनी सुखे त्या घेऊनी जावे सुखे त्या घेऊनी जावे मजमनी वाटे गुरु रूप होनी सद्गुरु सी आळवावे सद्गुरु बोलता बोल होनी वचनामृती म्या न्हावे ओ वचनामृती म्या न्हावे अमृत वृष्टी दृष्टीने करिता दृश्याची सृष्टी म्या भावे दृश्याची सृष्टी म्या भावे मजमनी वाटे गुरु रूप होनी सद्गुरु सी आळवावे आरती करिता निरांजनाची ज्योतची होनी जावे हो ज्योतची होनी जावे बैसता स्वामी सोहम ध्यानी ध्येयत्व तेची म्या भावे ध्येयत्व तेची म्या भावे मजमनी वाटे गुरु रूप होनी सद्गुरु सी आळवावे सद्गुरु जीवन कमल होनी तेची त्या समर्पावे हो तेची त्या समर्पावे कमलाच्या हृदयीचा मकरंद होनी कमलाच्या हृदयीचा मकरंद होनी तद्रूप होनी जावे तद्रूप होनी जावे मज मनी वाटे गुरु रूप होनी सद्गुरु सियाळवावे श्री गुरु सियाळवावे सद्गुरु सियाळवावे श्री गुरु सियाळवावे
हरि हरि वा स्वबंधन में मुक्ती या विषयावर आज आपल्याकडून श्रवण घडले त्यावर चिंतन करावे असे वाटले ते आपल्या समोर मांडत आहे. स्वबंधन म्हणजे देह मन बुद्धी असा अर्थ योग्य वाटतो कारण स्व म्हणजे स्वरूप असा अर्थ घेतला तर त्यासंबंधी बंधन मुक्ती असे संभवत नाही असे आजपर्यंत घडलेल्या श्रवणावरून वाटते. त्यामुळे स्व म्हणजे प्रकृती असा अर्थ घेतला आहे आणि त्या प्रकृतीवर बंधन राखणे जमले तर मुक्ती शक्य आहे असा अर्थ वाटतो. नाहीतर इंद्रिय निग्रह दमन या गोष्टींना साधकाला आवश्यकता सांगितली नसती. समर्थ म्हणतात जागृतीची ओळखणं ऐकतयाचे लक्षण जो विषयी विरक्तपूर्ण अंतरापासोनी स्वरूप पत्र मंजुषेतील पत्र क्रमांक 5 मध्ये स्वामीजी म्हणतात सर्वथा संयमी जीवन तयासी नाव धर्माचरण सर्व कामना तेणेची पूर्ण अंती साधन मोक्षाचे हे. संयमाची पूर्णावस्था तयासीच नाव स्वतंत्रता सर्वथा प्रकृतीची सत्ता परतंत्रता तीच जाणा संयमेची आत्मप्राप्ती स्वैराचारे अधोगती विचारोनी बरवे चित्ती परमशांती संपादावी. जर काही विचारदोष असेल तर कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. याच्यात विचारदोष काही नाही आहे. स्व म्हणजे प्रकृती आणि प्रकृतीच्याही पलीकडे खरं म्हणजे जीवभाव त्या जीवभावालाच लाभलेली प्रकृती. मुळातच हे स्वबंधन मे मुक्ती हा मे हा जो आहे स्वबंधनामध्येच मुक्ती त्याच्या आधी किंवा नंतर कोणी काय लिहिलेलं आहे हे जोपर्यंत कळत नाही आपल्याला. कोणीतरी लिहिले आणि त्याच्यातलं एक दोन शब्द आणि त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे असं असल्यामुळं स्वबंधन से मुक्ती याच म्हणजे स्वतःच्या बंधनापासून मुक्ती या प्रकारे मी पत्राचं या प्रश्नाचं त्याकरता उत्तर दिलेलं होतं. कारण त्यांना काय म्हणायचंय हे समजल्याखेरीज नुसत्या शब्दावर उत्तर देत बसायची हे मला तितकं प्रशस्त वाटत नव्हतं. म्हणूनच मी उत्तर बरेच दिवस देत नव्हतो कारण आधी आणि नंतर काय लिहिले आणि एखाद वेळेला स्वबंधन से मुक्तीच्या ऐवजी चुकून स्वबंधन मे मुक्ती विचारणाऱ्यांनी मे हा शब्द घालून दिला असेल आणि त्याला सुसंगत आपण उत्तर देत बसायचं तसं करायला मला प्रशस्त वाटत नव्हतं. असं असल्यामुळं मी स्वबंधन से मुक्ती अशा पद्धतीने उत्तर दिलं. स्वबंधनामध्ये मुक्ती असा जर अर्थ म्हटला तर अर्थ काढणं जड जातं. स्वबंधनामध्ये मुक्ती मग ससाणे काका म्हणालेलेच होते यम नियम वगैरे असा अर्थ घेतला तर यम नियम असा अर्थ देखील आपण तेच आहोत परमात्माच आहोत अशा सोहम भावाखेरीज नुसती संयमाची साधनही व्यर्थ ठरते. म्हणजे किती लोक आहेत की जे स्वैराचार तर मान्यच नाही. इथं जे म्हटलं की स्वैराचार आहे अधोगती स्वैराचाराचा प्रश्नच येत नाही पण ज्यांनी चालण्या बोलण्याचे खाण्यापिण्याचे नियम बांधून स्व म्हणजे इंद्रिय मन बुद्धीवर बंधन ठेवलेलं आहे ते मुक्तीपर्यंत नाही जाऊ शकत. त्याच्याकरता अजून एक पुढची गोष्ट पाहिजे ते म्हणजे मी मुक्तच आहे ही भावना. असं असल्यामुळं हे जरी सगळं बरोबर असलं की संयमी जीवन यालाच धर्माचरण म्हणतात पण हे जे धर्माचरण आहे हे धर्माचरण अजूनही पुढे घेऊन जायला पाहिजे. जे जीव हा मुळातच परमात्मा स्वरूप आहे या भावनेपर्यंत जर घेऊन गेलं तर मग धर्माचरण, नाहीतर समर्थ म्हणतात कित्येक प्रपंची जन अखंड वृत्ती उदासीन नीती न्याय लक्षण दंडळेना असे किती असतात। अगदी नियमित वागणारे बोलणारे म्हणजे किती त्यांचं नियंत्रण असतं स्वतःवर, जर अगदी पुरणपोळी असेल तरी फक्त अर्धीच खातात, क्रीमची बिस्किटं असतील तरी एकच खातात, म्हणजे हे जे सगळं आहे अगदी यमनियम जरी सांभाळले तरी हे कशा करता हा प्रश्न आहेच ना। खूप कपडे शिवत नाहीत, साधे राहतात, थोडंच जेवतात, सत्यनी चालतात, असे कितीतरी लोक आहेत। पण या स्वबंधनामध्ये राहून देह मन बुद्धीला एवढ्याच बंधनामध्ये ठेवून ते मुक्तीपर्यंत कसे जाणार हा प्रश्न राहतो। त्यामुळे मुक्तीपर्यंत जायचं असेल स्वबंधन जे आहे त्याचं कौतुक करणं हे गरजेचंच आहे, संयमाचं कौतुक करणं हे गरजेचंच आहे, पण आणिक काहीतरी पाहिजे। हे आणिक काहीतरी जे पाहिजे ते म्हणजे ब्रह्मभावना। ती ब्रह्मभावना असेल तर ते शक्य आहे। म्हणून मी स्वबंधन मे या स्वबंधनात मुक्ती याच्यावर उत्तर द्यायचं तेव्हा टाळलं, कारण लेखकांनी देखील त्याच्या आधी आणि नंतर याचा खुलासा केला असेल। आधी प्रथम स्वबंधनामध्ये राहावं आणि मग नंतर गुरु उपदेशाप्रमाणे वागावं असा काहीतरी तो विषय विकसित झाला असेल। असं असल्यामुळे त्या अर्धवट वचनावर तशा प्रकारे तेव्हा मी बोललो नाही। आणि हे जे लिहिलेलं आहे याच्यात काहीच विचार दोष नाही। संयमाची पूर्णावस्था तयासी चनाव स्वतंत्रता याच्यात काय विचार दोष आहे, काहीच नाही। विनोबा देखील म्हणतात की नदी आकाशातून पडलेलं पाणी जर एका विशिष्ट प्रकारे एकत्र आलं आणि दोन किनाऱ्याच्या बंधनातून वाहत गेलं तर लोकांनाही त्याचा फायदा होतो आणि ते पाणी देखील समुद्राला जाऊन मिळतं। सगळंच पाणी हवं तिथं सगळ्या दिशेला जर वाहत जाईल ते एकत्र आलं नाही आणि दोन किनाऱ्यांना बांधून ते वाहिलं नाही तर ते समुद्रापर्यंत जाणार कसं, त्याला मुक्ती कशी लाभणार, ते जागच्या जागी जिथं तिथं विरून जाईल, खाली मरून जाईल असं ते म्हणतात। तसं आपलं जे जीवन आहे ते जीवन देह मन बुद्धीचं जे जीवन आहे त्याला एक मर्यादा संयमाची चौकट हवी, पण तेवढ्या चौकटीनेच मुक्ती कधीच शक्य नाही, त्याच्यापेक्षा आणिक पुढं काहीतरी हवं। आणि जे आणिक पुढं ते काहीतरी हवं ते म्हणजे सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली महावाक्याचा उपदेश ग्रहण करून आपण मुक्तच आहोत। आता महाराजांचं आपण पत्र वाचलं ना, मी असंग कुटस्थ मी मुक्तच आहे अशा प्रकारची भावना, पण बंधनात असेल तर मग पुढे या भावनेतून तो मुक्त होऊन जाईल। केवळ बंधनातून मुक्त ही भावना न धरता असं शक्य नाही असं त्याचं उत्तर आहे। बर का, भगवान गौतम बुद्ध आत्मा मानत नव्हते ना, ते जर खरे असेल तर श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलेले आत्म्याविषयीचे तत्वज्ञान त्यांना मान्य नव्हते का? उदाहरणार्थ पुनर्जन्म, त्याप्रमाणे येणारे भोग, आत्म्याचा मोक्षाकडे होणारा प्रवास। तसे असेल तर जे सनातन सत्य श्रीकृष्णांनी सांगितले जे प्रत्येकाला लागू आहे ते एका दुसऱ्या महान योग्याने मान्य का केले नाही? कदाचित त्यांचा ह्या तत्वज्ञानाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल, तो मला अज्ञानामुळे समजत नाहीये। परमात्म्याच्या एका अवताराने दुसऱ्या महान अवताराच्या अपरंटली विरुद्ध वागणाऱ्या विचाराचे तत्वज्ञान का सांगितले? अर्थातच काय लिहिलंय, अर्थातच की समजत नाही। साधकाच्या समजेच्या आवाक्याबाहेरची ही गोष्ट आहे, कृपया योग्य वाटल्यास खुलासा करावा ही नम्र विनंती. बौद्ध तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान आणि सनातन धर्माने सांगितलेलं तत्वज्ञान याच्यात मुळातच फरक आहे. आणि सनातन धर्मामध्ये सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानामध्ये देखील सहा शास्त्र आहेत आणि ती सहा शास्त्र एकमेकांचं मानत नाहीत, तुम्ही लक्षात घ्या. सहा शास्त्रांचे विवाद अजून सुटलेले नाहीत असं म्हटलं जातं. भगवान बुद्ध हे अवतार आहेत, भगवान महावीर हे अवतार आहेत, फक्त बुद्धच नाही. भगवान येशू हे अवतार आहेत, भगवान महम्मद देखील अवतार आहेत. जे जे खूप मोठी होऊन गेलेली मंडळी आहेत ते सगळे अवतारच आहेत. अगदी ज्ञानेश्वर महाराज देखील, ज्ञानेश्वर भगवान विष्णू ते अवतारच आहेत. आपल्याला देखील अवतार म्हणतात तर नाही का? हे तर अवतार आहे, त्याच्यात काहीच शंका नाही. तरी देखील भगवान बुद्धांनी सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान हे वैदिक हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं जे अद्वैत तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाशी सुसंगत नाही, ही वस्तुस्थिती आहे. भगवान बुद्ध हे मोक्ष मानत नाहीत. भगवान बुद्ध हे पुनर्जन्म मानत नाहीत, पण तरी देखील भगवान बुद्धांपासूनच निघालेल्या बुद्धांच्या विविध शाखांमध्ये काही शाखांमध्ये पुनर्जन्म मानला जातो. उदाहरणार्थ तिबेटमध्ये पुनर्जन्म मानण्याची प्रथा आहे. भगवान बुद्धांना जे ज्ञान झालं ते सद्गुरूंशिवाय झालं. भगवान बुद्ध शांतीला प्राप्त झाले. भगवान बुद्धांचं चित्त समाहित झालं. भगवान बुद्धांच्या सान्निध्यामध्ये देखील व्यक्ती परमशांत होऊन जात असे. तरी देखील कोणत्याही परंपरेने भगवान बुद्धांना ज्ञान झालं नाही. भगवान बुद्धांचे कोणीही गुरु नाहीत. भगवान बुद्धांचं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाप्रमाणे आणि गीतेनी सांगितलेल्या तत्वज्ञानाप्रमाणे फरक आहे. जसं भगवद्गीता श्रीकृष्ण विहाय कामान यह सर्वान पुमांश चरती निस्पृहा निर्ममो निरहंकारा स शांतीमधिगच्छती असं म्हणतात. तो शांतीला जाऊन पोचतो आणि असा शांतीला जाऊन पोचल्यानंतर स्थित्वा स्याम अंतकालेपी ब्रह्मनिर्वाण मृच्छती असं भगवंत म्हणतात. ही शांती प्राप्त करून आणि ही शांती मग कायम राखून तो ब्रह्मनिर्वाणाला जातो, म्हणजे देह टाकल्यानंतर तो ब्रह्मनिर्वाणाला जातो असं भगवंतांनी सांगितलं. ब्रह्मनिर्वाण निर्वाण म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं, पण तो ब्रह्माच्या ठिकाणी जातो म्हणजे त्याचा देह सुटतो मृत्यू उपरांत, त्याची प्रकृती देखील सुटते त्याच्यापासून आणि तो म्हणजे जीव हा मृत्यूच्या आधीच परमात्म्याशी तदाकार झालेला असल्यामुळे पुन्हा जन्म नाही अशा स्थितीला जाऊन प्राप्त होतो, तो ब्रह्माच्या ठिकाणी जाऊन मिळतो, तो अविनाशी अक्षर अचिंत्य अलक्ष आनंद स्वरूप जाणीव स्वरूप अशा स्थितीला जाऊन पोचतो, जी स्थिती जाणीव स्वरूप आणि घन, जाणीव आणि घन अशी एकमेकांमध्ये परावर्तित होत असते। तिचा पंचभौतिक देह असतो तो घनामध्ये जमा होतो आणि तिची जाणीव ही मूळ जाणीवेमध्ये एक रूप होते असं भगवंत सांगतात। तर बुद्ध असं सांगतात की मृत्यूनंतर तो कुठंच तो शून्यामध्ये विलीन होऊन जातो, त्याचं मन संपतं, त्याचा देह संपतो, त्याचं इंटेलेक्ट त्याच्याबरोबरच संपतं आणि तो कुठं जातो तर तो उरतच नाही, कारण तो ज्याचा बनलेला असतो ते सगळंच त्याच्यापासून सुटतं। तो राजा कोणा राजाकडं एक बौद्ध भिक्षू जातो तर त्या राजानी वेशीवरच त्याचं स्वागत केलं, तेव्हा तो म्हणतो स्वागताचा स्वीकार आहे नागसेन, नागसेन नावाचा बुद्धांचा अनुयायी राजा मिलिंद त्यांच्याकडे जातो, मी स्वागताचा स्वीकार आहे पण नागसेन नावाचा कोणी व्यक्ती नाही असं तो म्हणतो। त्याला रथामध्ये आदरपूर्वक बसवलं जातं, तो रथातून खाली उतरतो, राजा प्रत्यक्षात राजवाड्याच्या पायऱ्या उतरून येतो की भिक्षू नागसेनांचं स्वागत असो, स्वागताचा स्वीकार आहे पण नागसेन नावाचं कोणी व्यक्ती नाही। राजाला या सगळ्या गोष्टी आधीपासूनच कळलेल्या असतात की नागसेन काय काय बोलतात, त्याच्यात नागसेन नावाचं कोणी व्यक्ती नाही असं वारंवार राजा ऐकतो, म्हणून तिथंच राजा त्याला विचारतो की आपण जे म्हणता नागसेन नावाचं कोणी व्यक्ती नाही हे काय आहे, तेव्हा नागसेन म्हणतो की राजा तू मला ज्याच्यातून आणलंस तो हा काय आहे, तर राजा म्हणतो तो रथ आहे, असं का, त्या रथाचे घोडे बाजूला काढ। राजा आज्ञा देतो, सेवक रथाचे घोडे बाजूला काढतात, त्या रथाचा झेंडा उतरव राजा, तो झेंडा उतरवला जातो, त्या रथा घोडे बांधण्यासाठी म्हणून जे पुढं व्यवस्था केली ते दोन लाकडं काढ, ती काढली जातात। राजा आता त्या रथाची चाकं काढून बाजूला काढ, चाकं काढून बाजूला केली गेली, त्या रथाचा जो आस आहे तो बाजूला काढतो, काढला, मग एक सांगाडा उरला, बैठक तो फक्त उरला। नागसेन म्हणाला की राजा आता रथ कुठे आहे, तर राजा म्हणाला की रथ नावाचा कोणताच प्रकार नसतो, हे सगळे एकत्र आल्यावर जे घडतं त्याला रथ असं म्हणतात। नागसेन म्हणाला तसंच पंचभौतिक देह मन बुद्धी त्याच्या ठिकाणी एवढं सगळं असल्यामुळे निर्माण झालेली अहंता हे एकत्र आलं म्हणून व्यक्ती दिसते, हे जर सगळं गेलं तर काहीच उरत नाही म्हणजे शून्य उरतं, हे सगळं गेलं तर काहीच राहत नाही, नागसेन नावाची कोणी व्यक्ती नाही, तसं मृत्यू उपरांत सगळंच गेलं आता काही नाही तो शून्यात विलीन होतो असं बुद्ध म्हणतात। आचार्यांनी असं विचारलं की शून्य झालं हे मृत्यूशिवाय कसं बुद्धांनी सांगितलं, मृत्यू तर आलेला नाही, मृत्यूचा तर अनुभव नाही, आणि मृत्यूनंतर सगळं शून्यात गेलं हे बुद्धांना कसं कळलं किंवा बुद्धांच्या अनुयायांना कसं कळलं? विवेकानी कळलं, कल्पनेनी कळलं, सगळं गेलं आता काही उरलं नाही हे तर्कानी समजलं। जर मृत्यूचा अनुभव नाही पण देह गेला किंवा देह उरत नाही हे ध्यानात समजतं ना, मन नाही हे ध्यानात समजतं ना, असं त्यावर बुद्धांच्या अनुयायांनी उत्तर दिलं। ध्यानात समजतं की देह भावना नाही, मन नाही, तर्क नाही। त्याच्यावर आचार्यांनी विचारलं की हे समजलं कोणाला? तो तिथं होता, आला का लक्षात? फरक इथं आहे, सगळंच संपलं पण सगळं संपलं हे ज्याला समजलं तो शिल्लक होता। जसं गाढ निद्रा लागली सुषुप्तीमध्ये तुम्ही होतात, तुम्ही उठल्यावर म्हणता की काय बरं वाटलं, थोडा बारीक घाम आलेला आहे, इतकी चांगली झोप लागली, दुपारी गोड जेवण करून झोपला, अडीच तास झाले काही कळलं नाही, किती बरं वाटलं असं तो म्हणतो। काही कळलं नाही हे कोणाला तरी कळलं, तो तिथं जागा होता। बरं वाटणं हा सुखाचा अनुभव आहे, हा सुखाचा अनुभव घेणारा तिथं कोणीतरी उपस्थित होता म्हणून त्याला बरं वाटलं म्हणाला। बेशुद्ध पडलेला मनुष्य बरं वाटलं म्हणतो काय? काहीच कळलं नाही, लोक चपलेचा वास देत आहेत, इंजेक्शन देत आहेत, आमच्या ऑफिसमध्ये एक फिट येऊन पडला तर कोण कोण त्याला काय काय वास देत होते, कोणी म्हणलं बुटाचा वास दिला तर, चामड्याचा वास दिला तर जागा होतो, डॉक्टर आलं इंजेक्शन दिलं तो काही म्हणाला नाही, काय बरं वाटलं, मस्त बेशुद्ध पडलो तो। यत स्वप्न जागर सुषुप्त मवैति नित्यम तद ब्रह्म निष्कलमहम न च भूत संघा। तिथं काहीतरी असतं, जे काहीतरी असतं ते ब्रह्म असतं। त्याला ब्रह्म ही संज्ञा दिलेली आहे, त्याला एक संज्ञा पाहिजे की नाही म्हणून ती संज्ञा दिलेली आहे। आणि ज्ञानेश्वर महाराजही म्हणतात शून्य सिद्धांत बोधू कवणे सत्ते होय सिद्धू। सगळं संपलं हे समजलं कोणाला? एक सत्ता शिल्लक राहते जिला समजतं की हे सगळं संपतं। इथं श्रीकृष्णांचं म्हणा किंवा आचार्यांचं म्हणा किंवा भारतीय तत्वज्ञान म्हणा आणि बौद्ध तत्वज्ञान याच्यात फरक आहे। विनोबांनी याची सांगड अशी घातलेली आहे की एका ठिकाणाहून पाय सुटले आणि दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याचं ठिकाण ब्रह्म आहे असं समजलं तर बरं वाटतं। तू इथून तर पाय सोड, मग कुठं जाशील तर ते तू नको चिंता करू, अशा पद्धतीत कोणी पाय सोडत नाही। बुद्धांनी तसे सोडायला सांगितले, तू हे तर सोडून दे, मग जाशील ते सुखाच्या ठिकाणी जाशील, ते शून्य असेल, तिथं भावना नसतील, विचार नसेल, मन नसेल। पण बुद्धांना जे म्हणायचं आहे तेच श्रीकृष्णांना म्हणायचं आहे असं अशी सांगड घालून विनोबांनी ते, कारण त्यांची समन्वयात्मक दृष्टी होती असं असल्यामुळे त्यांनी की या दोघांना एकच म्हणायचंय असं विनोबांनी सांगितलं। पण जर एकच म्हणायचं असतं तर मग इतका विवाद राहिला नसता। तेच धरून चालतात की ब्रह्म वगैरे काही नाही, इथं सगळी पंचायत येते। मग शून्य देखील नामाभिधानच आहे ना, तो शून्यात जातो, निर्वाणात जातो, म्हणजे कुठंच जात नाही, तो शून्यामध्ये जातो। शून्य तरी कुठून आला शब्द? त्याला ब्रह्म म्हणायला का घाबरता असं आचार्य म्हणतात। तर हा वादाचा मुद्दा आहे। पण सर्वसाधारणपणाने देह मन बुद्धीचा किनारा सोडून देणं आणि सुखाच्या साम्राज्यामध्ये जाणं, बुद्धांच्या प्रमाणे कोणताही ध्यानामध्ये जो अनुभव आहे त्याच्याकडे तटस्थतेने पाहायचं, साक्षीच राहायचं। पुढं काय? पुढं शून्य। आणि इथं जे शून्य आहे, शून्य काहीही नाही, काहीही नाही हे ज्याला समजतं तो आनंद स्वरूप। परिणाम जर आनंदाचा झाला तर फार चांगलं वाटतं, असं असल्यामुळे तर या देशातून तो धर्म गेला। म्हणून ते अवतार आहेत, पण विष्णूंचे अवतार हे मनातून काढून टाका। आपल्या धर्म संकल्पनेप्रमाणे जे विष्णूंचे अवतार आहेत त्याच्यात बुद्ध नाही धरलेले, पण ते अवतार आहेत। मी जसं म्हणलं हे सगळे अवतारच आहेत, हे सगळे महानच आहेत। त्यामुळे त्या तऱ्हेने गौतम बुद्ध असा आत्मा मानत नव्हते किंवा ब्रह्म मानत नव्हते असं जरी असलं तरी देखील त्यांच्या सांगण्या शिकवण्याप्रमाणे जो ध्यानाला बसतो आणि जो चांगला पक्का साक्षी राहतो तो शांत स्वरूप होऊन जातो, हे तितकंच खरं आहे। अशी मजा आहे। एक अर्धा मिनिट शांत डोळे मिटून बसू। हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल। श्री ज्ञान देव तुकाराम। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।